बालमित्रांनो, मला एक सांगा, खरे धन म्हणजे काय? पैसे, आपलं नाव, आपलं प्रेम, काय असतं बरं हे? तर या खऱ्या धनाची मी तुम्हाला आज गोष्ट सांगणार आहे. एका गावात एक सोनार राहत होता. त्याचे नाव होते भिकाजी भट. तो अत्यंत कंजूष वृत्तीचा होता. त्याला एक सुंदर मुलगी होती. तिचे नाव होते सोनिया. भिकाजी भट एवढा कंजूस होता की तिच्या दुधासाठी सुद्धा तो बायकोला अगदी मोजून पैसे देत असे. आणि जर दूध नासले किंवा मांजर पिऊन गेली तर सोनियाला उपवास घडत असे. भिकाजी भटच्या बायकोला खूप वाईट वाटे, पण नवऱ्यापुढे तिचे काही चालत नसे. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रखमा काकी मात्र भिकाजी भटच्या या कंजूष वृत्तीचा त्यांना खूप राग येई. तसेच सोनियाची व तिच्या आईची खूप दया येत असे. भिकाजी भट आंघोळीला गरम पाणी करण्यासाठी गॅस लागेल म्हणून पहाटेच थंड पाण्याने विहिरीवर आंघोळ करत असे. विहिरीवरून येता येता वाटेत लागणाऱ्या बागेतून थोडी भाजी अथवा फळे चोरून आणत असे. त्या भाजीवरच त्याच्या बायकोला स्वयंपाक शिजवावा लागत असे. कुणाच्या अंगणात भोपळा लागला, कुठे कारली लागली, याची सर्व बातमी भिकाजी भटला आधीच असे. त्याच्या या वृत्तीचा बायकोला खूप राग येई. एकदा सहज बोलता बोलता तिने रखमा काकीला त्याची ही वृत्ती सांगितली. रखमा काकी वाटच पाहत होती. दुसऱ्या दिवशी पहाटे भिकाजी भट उठला, आंघोळीला विहिरीवर गेला. जाता जाता त्यांनी अंगणात एका वेलीला लागलेले पडवळ हेरून ठेवले होते. रखमा काकी त्याच्या पाळतीवरच होती. त्याची कंजूस वृत्ती पूर्णपणे नष्ट करायची असा तिने निश्चय केला. तिने पाहिले की जाता जाता भिकाजी भट पडवळाच्या वेलीकडे जातोय. प्रथम ते बघून तो नंतर विहिरीवर गेला. तेव्हा तो पडवळ चोरायला नक्की येणार अशी तिची खात्री झाली. तिने प्रथम पडवळाच्या मालकाला जागे केले व वेलाजवळ घोंगडे घेऊन उभे राहायला सांगितले. भिकाजी भट आपल्याच नादात आंघोळ करून पडवळाच्या वेलीजवळ गेला. त्याने 2-3 पडवळ चोरून धोतरात टाकले. तोच त्याच्या हातावर दांडुका बसला व चोर चोर म्हणून समोरचा माणूस ओरडायला लागला. आरडाओरडा ऐकून भराभर दारे उघडून माणसे बाहेर आली. पाहतात तर काय, भिकाजी भटला तोडलेल्या पडवळासकट त्या पडवळाच्या मालकाने धरले आहे. भिकाजी भट शर्मेनी अगदी चूर होऊन गेला. त्याला तोंड दाखवायची लाज वाटू लागली. त्याने सर्वांची माफी मागितली. रखमा काकी त्याला तसे सोडायला तयार नव्हती. तेव्हा 100 रुपये दंड नाहीतर पोलिसात वर्दी या अटीवर तिने त्याला सोडले. पोलिसात नाचक्की होऊ नये म्हणून त्याने 100 रुपये पडवळ मालकाला आणून दिले. त्या घटनेपासून त्याने प्रथमच बाजारातून भाजी विकत आणणे सुरू केले. त्याची थोडी कंजूष वृत्ती सुटली म्हणून बायकोला आनंद झाला. पण रखमा काकीने निश्चय केला होता की भिकाजी भटला पूर्ण बदलेन म्हणून. एकदा एक मोठा व्यापारी सोने खरेदी करण्यासाठी त्या गावात येणार होता. त्याचे कुटुंब पण त्याच्याबरोबर होते. भिकाजी भटला ही बातमी आधीच कळली होती. त्या व्यापाऱ्याने आपल्याचकडे खरेदीला यावे म्हणून भिकाजी भटाने त्याला आपल्या घरी सहकुटुंब राहायला बोलवले. उदार हस्ताने त्याच्या स्वागताची सर्व तयारी केली. तो व्यापारी एक दिवस भिकाजी भटकडे राहायला आला. भिकाजी भटच्या बायकोच्या हातची पक्वाने व पाहुणचार सोडून तो प्रसन्न झाला. त्या व्यापाराला मूलबाळ नव्हते. त्याच्या बायकोला सोनिया खूप आवडली. तेव्हा भिकाजी भटच्या बायकोने व रखमा काकीने त्या व्यापाऱ्याच्या बायकोला सांगितले की भिकाजी भट खूप कंजूषपणा करतो. सोनियाच्या दुधाल देखील पैसे मोजून देतो, तेव्हा त्या व्यापाऱ्याच्या बायकोला देखील वाईट वाटले. त्या तिघींनी एक युक्ती योजली. भिकाजी भटला व्यापाऱ्यांनी सांगितले, आम्ही सर्व सोने खरेदी तुझ्याच दुकानात करू व त्याबद्दल तुझ्या या मुलीला सोनियाला पण आम्ही घेऊन जातो. भिकाजी भट खूप पैसे मिळणार या आनंदात होता. सोनियाला नेले तर तिच्या दुधाचा पण खर्च वाचणार होता. त्याने वरील प्रस्तावास लगेच मंजुरी दिली. व्यापाऱ्यांनी सोनियाला बरोबर घेतले. सोनिया एकटी राहू शकत नसल्याने सोनियाच्या आईला पण घेतले. एकदम दोघांच्या खाण्याचा खर्च कमी झाला म्हणून भिकाजी भट आनंदाने वेडापिसात झाला. नंतर व्यापाऱ्याने खूप सोने खरेदी केल्याने त्याच्या हातात खूप पैसा आला होता. व्यापारी, सोनिया, तिची आई व आपले कुटुंब याबरोबर गावी निघून गेला. भिकाजी भटचा एक आठवडा मजेत गेला. पण रोज घरी आल्यावर स्वयंपाक करणे, धुणी भांडी करणे इत्यादी कामाचा त्याला कंटाळा येऊ लागला. सोनियाची खूप आठवण येऊ लागली. हातात भरपूर पैसा होता पण त्या पैशाचे कौतुक बघायला कोणीच नव्हते. तशात एक दिवस त्याला खूप ताप भरला. पण त्याची सेवा करायला घरात बायको नव्हती. त्या रात्री त्याला स्वप्न पडले की आपण तापाने फणफणलोय आणि चोर सगळे धन लुटून नेत आहेत. पण त्यांना अडवायची आपल्यामध्ये ताकद नाही. आपण मरायला टेकलो तरी उशाशी पैसा असून तोंडात पाणी घालणारे कोणीच नाही. त्याचे डोळे खाडकन उघडले. आपली प्रिय माणसे हीच आपली धन असतात अशी त्याला जाणीव झाली. बायको मुलींच्या आठवणींनी त्याला एकदम कसेसेच व्हायला लागले. त्यांच्या आठवणींनी तो अगदी तळमळू लागला. शेजारच्या रखमा काकीने त्याला त्याची ही अवस्था जाणली. त्याला पश्चाताप झाला आहे असे बघून त्या म्हणाल्या, आता काय उपयोग, तुझी बायको मुलगी त्या व्यापाराकडे जास्त सुखी आहेत. तू दोघींच्या जेवणाचे व राहण्याचे खूप हाल करतोस, त्या तुझ्याकडे कशा येतील. तेव्हा रखमा काकींचे पाय पकडून भिकाजी भटनेस त्यांना सांगितले की मी त्या दोघीं वाचून जगू शकत नाही. त्या परत आल्या तर मी त्यांना पूर्ण सुखात ठेवेल, माझी कंजूशी वृत्ती सोडून देईल. तेव्हा रखमा काकी त्याला म्हणाल्या, अरे हे सगळे नाटक होते, त्या दोघी गावातच आहे. सोनिया तिच्या आजीकडेच आहे. तुझे डोळे उघडावे व तुझ्या बायकोला पण माहेर पण घडावे म्हणून आम्ही हे नाटक केले होते. आता कळले ना खरी संपत्ती काय आहे, चार भिंतीत नांदणारे सुख. भिकाजी भटाने ताबडतोब सासूरवाडीस जाऊन बायकोची क्षमा मागितली, मुलीला हृदयाशी धरले व दोघींना घेऊन घरी आला. आता कळले ना बालमित्रांनो, खरं धन काय असतं. माणूस माणसाला जपणं हे खरं धन असतं. बाय बाय.